आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
कहीं कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है. बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं. साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500 तालाब बनाए गए हैं. नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है.
पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथला सांस्कृतिक आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट विलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषत मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे, असं त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू, असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनिक काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.